नमस्कार. तीर्थरूप संतांच्या अभंग गंगेच्या काठावर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, सूर असोत की शब्द, एकदा का त्यांना परमात्म्याच्या आळवणीचा छंद लागला की दोघेही अनंताचे प्रवासी होतात. भागवत धर्मीय संतांच्या परंपरेत ज्यांचं स्थान एखाद्या अढळ ध्रुवताऱ्याचं आहे, ज्यांनी विठू माऊलीची उपासना दूर पर्वतावर समाजाशी फटकून न करता समाजातूनच देवत्व जागृत करण्याचा ध्यास घेऊन केली, जनार्दन स्वामींच्या चरणांची निष्ठा जोपासून हे एका जनार्दन जनता जनार्दनाशी एकरूप झाले, ते हे संत एकनाथ, ज्यांनी प्रपंचाची पंढरी केली आणि भोवतीच्या कोलाहलाचा एकांत केला आणि श्रमाचं रूपांतर ध्यानात केलं, ज्ञानाला तर्काहूनही करुणेची जोड दिली, ते संत एकनाथ. त्या एकनाथांचं ध्यान आणि मन उन्मन करणारा हा पंढरी राय आहे तरी कसा, पाहूया.
धन्य त्याची शोभा शोभत से विठ्ठल सावळा पंढरी उभा विठ्ठल सावळा पंढरी कुंडली का मागे करठे बुनी कटी समपाय बीटी देखियला विठ्ठल सावळा पंढरी उभा विठ्ठल सावळा पंढरी उभा रखुमाई शोभती त्या बाही राही रखुमाई शोभती त्या बाही शोभा शोभत से विठ्ठल सावळा पंढरी उभा विठ्ठल सावळा पंढरी एका जनार्दनी पाहुनिया ध्यान एका जनार्दनी पाहुनिया ध्यान पाहुनिया ध्यान पाहुनिया ध्यान पाहुनिया ध्यान एका जनार्दनी पाहुनिया ध्यान मनाचे उन्मन मनाचे उन्मन मनाचे उन्मन मनाचे उन्मन मनाचे उन्मन मनाचे उन्मन मनाचे शोभा धन्य त्याची शोभा, धन्य त्याची शोभा, शोभतसे शोभतसे विठ्ठल सावळा पंढरी उभा, विठ्ठल सावळा, विठ्ठल सावळा, विठ्ठल सावळा।